स्वातंत्र्याचा सुरोग होला, पण उषककाल होत असतानाच अंधारू लागलं. कवी सुरेश भटांनी या परिस्थितीचं फार यथार्थ वर्णन या कवितेत केलं आहे.
उषककाल होता होता काळ रात्र झाली, उषककाल होता होता काळ रात्र झाली. अरे पुन्हा आयुष्यांच्या पेट वामशाली, उषककाल होता होता काळ रात्र झाली, उषककाल होता होता काळ रात्र झाली. अरे पुन्हा आयुष्यांच्या पेट वामशाली,
जे कधीच नव्हते त्याची वाट का पहावी,
जे कधीच नव्हते त्याची वाट का पहावी. कसा सूर्य अंधाराचा वाहतो पखाली, कसा सूर्य अंधाराचा वाहतो पखाली. अरे पुन्हा आयुष्याच्या
la la la.
घुमत ताक अजुनी विझल्या चितांचे निखारे लालला लालला
अजून रक्त मागत उठते वधस्तंभ सारे
अजून रक्त मागत उठते वधस्तंभ सारे
आसवेत स्वातंत्र्याची आम्हाला मिळाली आसवेत स्वातंत्र्याची आम्हाला मिळाली